chinimandi.com पॉडकास्ट।
साखर कारखाना कामगारांचा पगार वाढीसाठी मोर्चा। पूर्वांचल साखर कारखाना युनियन आणि उत्तर प्रदेश साखर कारखाना कामगार संघर्ष समितीच्या वतीनं कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या पगार वाढीसाठी मोर्चा काढण्यात आला। तसंच उपश्रमायुक्त यांच्या कार्यालयाच्या समोर घोषणाबाजी करून धरणं आंदोलनही करण्यात आलं। साखर कामगार गेल्या काही काळापासून वेज बोर्डची मागणी करत आहेत, पण त्यांच्या या मागणीची दखल घेतली गेलेली नाही। या मागणीचं निवेदनही संघटनांनी उपश्रमायुक्तांना दिलं आहे। शेतकरी संघटनेचा आरोप आहे की वेगवेगळ्या स्तरातील कामगारांना मिळणारा पगार वेज बोर्डानुसार नाही। कारखान्याकडून कामगारांना जवळपास 10 ते 50 हजार रुपयांपर्यंत कमी पगार दिला जात आहे। यामुळे कामगारांवर अन्याय होत आहे, त्यांचं शोषण केलं जात आहे। श्रमिकांचे नेते सत्यनारायण त्रिपाठी म्हणाले, कामगारांना पगार देण्यामध्ये वेज बोर्ड आणि कायदा या दोन्ही गोष्टी कारखान्यांनी धाब्यावर बसवल्या आहेत। कारखाने अनेक वर्षांपासून कामगारांचं शोषण करत आहेत, पण आता त्यांची मनमानी चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला।